मंडी.com पॉडकास्ट।
मंदी कमी करण्यासाठी ब्रिटानियाची किमतीत वाढ। आर्थिक मंदीतून जाणाऱ्या FMCG सेक्टरची प्रमुख कंपनी ब्रिटानिया बिस्किटनं आपल्या किमतीत किरकोळ वाढ करण्याचं ठरवलं आहे। याबरोबरच कंपनी खर्चातही कपात करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचं ब्रिटानियाचे प्रमुख विनय सुब्रमणियम यांनी सांगितलं। ते म्हणाले, गेल्या 5-6 महिन्यांपासून आर्थिक मंदीचं चित्र दिसत आहे आणि जानेवारीपर्यंत यामध्ये काहीही बदल होणार नाही। तिसऱ्या तिमाहीपासून अर्थात ऑक्टोबरपासून बिस्किटांच्या किमतीत वाढ होणार आहे। आज अशी वेळ आली आहे की पार्लेसारख्या कंपनीतही 10,000 कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याचं संकट घोंगावत आहे। ते पुढे म्हणाले, गेल्या 5-6 महिन्यात उद्योग जगतात सकारात्मकता नाही, शिवाय पुढील 6 महिने खूप कठीण जाणार आहेत। सुब्रमणियम यांच्या मतानुसार कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे। ते म्हणाले, आम्ही परिस्थितीचं सर्वेक्षण करत आहोत। आम्हाला आशा आहे की कंपनीला मान्सूनचा फायदा होईल। देशभरात बाजारपेठेत मोठी घसरण आहे। मंदीच्या परिणामी कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे। किमतीत किरकोळ वाढ करण्याबरोबरच कंपनी किंमत अनुकूलन देखील करेल। ते म्हणाले, लॉजिस्टिक्स खर्चात कपात करण्यासह इतर कामांमध्ये आम्हाला अधिक कार्यक्षम करावं लागेल। आम्हाला 6% वाढ होईल असं वाटत होतं, पण बाजारातच मंदी आहे। कंपनीच्या प्रॉफिटमध्ये तिप्पट घट झाली आहे। बिस्किटांच्या विक्रीमध्ये GST घट आल्याचं त्यांनी सांगितलं। 18% GST लागू झाल्यानंतर त्यांनी बिस्किटांच्या किमती तरी वाढवायला हव्या होत्या किंवा बिस्किटांचं वजन तरी कमी करायला हवं होतं। सुब्रमण्यम म्हणाले की देशभरात ब्रिटानियाचा बाजारातील वाटा 33% होता। पूर्व भारत हा कंपनीसाठी महत्त्वाचा बाजार आहे।